कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी रोहिणी हट्टंगडी. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
पण मला तुम्ही आठवत आहे चालबाज फिल्म मध्ये आणि तो जो मेकअप वाला सीन आहे तो मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही, ती कॉमेडी सीन. प्लीज त्याबद्दल काही सांगा ना, तुमचा काय श्रीदेवी आणि तुमची काय चंगळ जमली होती त्यावेळेस?
नाही, श्रीदेवी स्विच ऑन स्विच ऑफ ऍक्ट्रेस आणि तिच्याबरोबर माझा पहिलाच होता, त्यामुळे तशी ती रिझर्व राहणारी. ती अनुपम बरोबर खूप बोलायची, कारण अनुपम बरोबर मला वाटतं 7-8 फिल्म्स केलेल्या होत्या, पण तरी सुद्धा जरा कमीच बोलणारी, अशा गप्पा न मारणारी वगैरे अशी. एनिवे, पण त्यावेळेस असं झालं होतं, मला यांनी सांगितलं की बिघाड दो मेकअप, चेहरा बिघाडणं आहे. ठीक आहे, मग माझ्या मेकअप मॅनकडून जरा इथं दात पाडा, आणखीन कुठे काय करा कुठे काय करा, असा मेकअप बिघडवला आणि आले. आणखीन माझ्याकडे पाहिलं पंकजनी, पंकज पराशर पाहिलं, नाही नाही रोहिणीजी और चाहिए मुझे और चाहिए. म्हटलं आता आणखीन काय करू, इतक्या इतका तर बिघडलं. तर तिथं श्री बसलीच होती, तिथे मैं जरा ट्राय करू क्या, म्हटलं हा करतीची आहे असं म्हणून. मग तिने काय 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 काय,
अच्छा तो मेकअप श्रीदेवीजींनी केला होता ऍक्च्युली.
तिने केलं आणि तिने आपल्या मेकअपला सांगितलं हो ओले आना असं म्हणून सांगितलं. तर कुठला तरी जुना पाना वाईट झालेला असा काहीतरी एक वेग होता, म्हणजे जो नॉर्मली आपण वापरणार नाही इतका, तर तो आणला, तो विग असा लावला, त्याला काय ते आणखीन त्याला बिघडवलं आणि असं अब ये ठीक आहे म्हणून विचारलं तिने. आणि तो ॲक्च्युली दॅट वॉज द फायनल. मग तो पंकज वॉज व्हेरी महाथ्रिल्ड, अरे क्या मस्त बनाया आहे वगैरे असं म्हणून. आणि मग त्याचा फोटो काढला. दुसऱ्या दिवशी जो सीन होता माझा, यही चाहिए हा मुझे असं म्हणून श्रींनी तो स्वतःनेच केला होता. सो इट वॉज रिअली नाईस ऑफ हर अँड फन.
ओके, रॅपिड फायर राऊंड. एक डिसिजन जे तुम्हाला असं वाटलं की हे चुकीचं होतं,
चुकीचं होतं,
ओ मे बी यू रिग्रेट की मी अरे मी का केलं आहे, किंवा एखादी फिल्म असताना जी आपण करतो आणि जोडतो.
नाही, मला असं आय डोंट रिग्रेट इट नाव, कारण एक तर म्हणजे असा ऑब्व्हियस डिसिजन होता की पहिली फिल्म मी आईचा रोल स्वीकारला, तो म्हणजे मी का स्वीकारला असं त्याच्यानंतर मग मी विचार करायला लागले, तर स्वीकारला तरी काही हरकत नाही असं नंतर मला वाटायला लागलं. कारण यु नो तेव्हा व्हेरी नाईव्ह ऑफ मी की टू थिंक की माझं वय बघून मला नंतर नवीन रोल्स येतील, ते बहिणीचे रोल्स किंवा असे रोल्स येतील असं मला तेव्हा वाटलेलं. म्हणून मी तो आईचा रोल स्वीकारला, जो जख्मी शेर नावाच्या फिल्ममध्ये जितेंद्रच्या आईचा मी पहिला कमर्शियलमध्ये रोल केला तो. तर त्याच्यानंतर नाव आय रिग्रेट इट इन अ वे की तो केला आणि तेव्हा मला माहीत नव्हतं की मला टाईपकास्ट करतील म्हणून नो, त्यामुळे मी म्हटलं हां ठीक आहे आत्ता करूयात, मग कळेलच ना लोकांना वगैरे असं झालेलं. त्यामुळे नाव दॅट आय डोंट रिग्रेट इट ॲज सच, पण तो केला नसता तर मग मी काय केलं असतं असा पण एक थोडासा मला थॉट येतो.
माझा फेवरेट टाइमपास
घरी बसून टी व्ही पाहणे किंवा खेळणे मोबाईल, आता टाइमपास आहे मोबाईलवर.
अच्छा, तुमचा व्हॉट्सअपचा मैत्रिणींचा ग्रुप पण असेल, काय नाव आहे त्या ग्रुपचं?
मैत्रिणींचा ग्रुप असेल, 2-3 ग्रुप्स आहेत, पण आम्ही वाघिणी नावाचा आहे. आणि आत्ता गेल्या वर्षी आमचा स्कूलच्या मैत्रिणींचा, आम्ही म्हटलं तर 6 मैत्रिणी आम्ही, तर आमचा तो एक ग्रुप आहे आता.
93.5 रेड एफएम बजाते रहो.